इट्स 93.5 वर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये 9:50 झाले आहेत आणि कालचा आपला विषय होता जल ही जीवन है, पाणी बचत कशी करायची. लोक इतका सुंदर प्रयत्न करताय. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी कैलासनं काय केलंय, काय करतोय कैलास त्याच्या आयुष्यामध्ये ते ऐकवलं. आता जरा हे ऐका ना, अशी खऱ्या अर्थानं परत एकदा आपल्याला इन्स्पिरेशन मिळेल जल बचतीसाठी. आपण खऱ्या अर्थानं इन्स्पायर होऊ. जर ऐका,
मी दीपक बोलतोय सर, नाशिक मधून.
दीपक जी काय करतात आयुष्यात?
माझा बिझनेस आहे सर स्वतःचा.
वा 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 वा, क्या बात है, बिझनेस पर्सनॅलिटी. बोलिये, क्या बोलोगे हमारे आज के विषय के बारे में.
माझा बिझनेस सर ढोकळ्याचा आहे. मी हुंडल लेन मध्ये ढोकळ्याची गाडी लावतो. तरी पण मी एक छोट्या प्रकारचं माझ्या परीने जेवढं जमेल पाणी वाचवण्याचं किकर बनवलेलं आहे. ते स्टिकर मी कस्टमरला माझ्या पार्सल वर देतो आणि त्यांना एकच सांगतो की बघा, जल हे तो कल आहे.
बरं बरं, ही गोष्ट तुम्ही स्वतः स्वयंप्रेरणेने करता आहात.
हो सर.
किती दिवसांपासून करताय सर?
मला जवळजवळ महिना झाला त्या गोष्टीपासून. कारण ज्यावेळेस मला असं वाटलं की आता पाण्याची कमतरता भासणार आहे, मी तेव्हापासूनच सुरुवात केलेली.
बरोबर बरोबर बरोबर. आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो? एकूण लोकांची काय प्रतिक्रिया असते?
लोकांचं म्हणणं हेच आहे की संकल्पना खूप चांगली. तुम्ही एवढे छोटे बिझनेसमॅन असो, एवढा मोठा तुम्ही विचार केलाय.
डेफिनेटली तुम्हाला जर असं वाटलं की आम्ही तुमच्या या इनिशिएटिव्ह मध्ये काही हेल्प करू शकतो तर प्लीज आम्हाला कधीही सांगा. आय एम ऑलवेज देअर सर.
ओके सर, थँक्यू.
क्या बात. नाशिक, खरंच ही जी मंडळी आहेत ना, यांना पाहिल्यानंतर असं वाटतं की वा यार, काय करता आहात तुम्ही. स्वतःच्या कामासोबतच सोशल मेसेज देणं सुद्धा होतं आहे, अवेअरनेस पसरवणं सुद्धा होतं आहे आणि लोकांना जागृत करण्याचं काम सुद्धा होतं आहे. असंच काम आणखीन एक माझी एक रेग्युलर लिसनर आहे, ती सुद्धा करते आहे. काय नेमकं ती करते तिच्या आयुष्यात पाणी वाचवण्यासाठी ऍक्टिव्हली, तुम्हाला थोडाच वेळात ऐकवतो. जस्ट इट यू, तुम्हीही असं काही करत असाल, छोट्यात छोटं काम का असेना, म्हणजे अगदी रस्त्यावरचा नळ चालू दिसला आणि तो पट्ट दिशी जाऊन तुम्ही बंद केला, हे छोटंसं काम जरी करत असाल ना तरी कॉल करून सांगा 6601935. एक आणि एक शब्द लोकांना अक्षरशः किलोन किलोनं इन्स्पिरेशन देणार आहे. डेफिनेटली इन्स्पिरेशन मोजण्याचं मोजमाप नसतं असं काही किलो विलो गमतीचा भाग झाला असो. प्रत्येक गोष्ट अशी एक्सप्लेन करायलाच पाहिजे, इलेबरेट केलीच पाहिजे, अशातला काही भाग नाही. दिल चीज तुझे दे दी फ्रॉम एअर लेफ्ट. गाणं थोडंसं येत आहे, बजाते रहाओ.